आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान. देशातील सर्व राज्यांमध्ये मतदार यादीची सखोल पडताळणी मोहीम राबवणार मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. भारत मोबाईल काँग्रेसचं उद्या नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा आजपासून मुंबईत प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होईल. एकंदर 243 पैकी पहिल्या टप्प्यात 121 तर दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी येत्या 10 तारखेला अध्यादेश काढण्यात येणार असून 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात 1 तटस्थ निवडणूक निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदानासाठी राज्यात 90,712 मतदान केंद्र उभारण्यात येतील. 7 राज्यातल्या पोटनिवडणुकाही पुढच्या महिन्यात घेण्यात येतील अशी घोषणा आयोगानं केली. पोटनिवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बिहारप्रमाणेच देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीची सखोल पडताळणी आणि सुधारणा करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरात SIR मोहीम राबवण्याची तयारी करण्यात येत आहे. याबाबतच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोग योग्य वेळी करेल असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमध्ये निवडणूक आयोगानं केलेल्या मतदार यादी सखोल पडताळणी मोहिमेनंतर मृत व्यक्ती, बेकायदा स्थलांतरित नागरिक आणि बनावट मतदार ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदार यादीत समाविष्ट केलेल्या 69 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. आशियातील महत्वाच्या दूरसंवाद आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. बदलासाठी नवोन्मेष ही या 4 दिवसांच्या मेळाव्याची संकल्पना आहे. दूरसंवाद आणि डिजिटल तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्यात होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये 6G परिसंस्था, सायबर सुरक्षा, उपग्रह दूरसंवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंवाद उत्पादन इत्यादी विषयांवर विचारविनिमय केला जाईल. दरम्यान केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच ही माहिती दिली. जगातली स्पर्धा आणि अनिश्चितता वाढत असून अशा अस्थिर परिस्थितीत सतत प्रगती करत राहण्यासाठी भारतानं धोरणात्मक रीतीनं वाटचाल करणं आवश्यक आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत अरावली शिखर परिषदेत बोलत होते. एखाद्या देशात राबवल्या जाणाऱ्या नवनव्या संकल्पनांच्या सामर्थ्यावरून त्या देशाच्या ताकदीचा अंदाज बांधला जातो असं सांगून जयशंकर यांनी बदलती जागतिक स्थिती, त्याचे धोरणात्मक परिणाम आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा भारताचा दृष्टिकोन याबाबतचे आपले विचार व्यक्त केले. 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा प्रारंभ आजपासून मुंबईत होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक जगासाठी वित्तीय उपलब्धता ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर गुरुवारी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांशी ते संवादही साधणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गेल्या महिन्याच्या 22 तारखेपासून देशभरात लागू झालेला जीएसटी दर कपातीमुळे सध्या देशात जीएसटी बचत उत्सव सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. या जीएसटी बचत उत्सवाचा समाजातील सर्व घटकांना फायदा होत आहे. या दर कपातीमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. ऐकूया याबाबतचा एक वृत्तांत.
कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांना बळकटी देणारी अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्राला नुकत्याच जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकरी, कारागीर आणि लघु व्यवसायांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सुधारित कररचनेअंतर्गत राज्यातील अनेक वस्तूंवरचा कर आता पूर्वीच्या 12% पाच टक्के करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यासाठी हा निर्णय विशेष फायद्याचा ठरणार आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होणार असल्यानं त्याचा फायदा 50 लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी आणि 2 लाख साखर कामगारांना होणार आहे. प्रक्रिया केलेले मासे आणि सागरी उत्पादनांचा दर 12% 5% कमी करण्यात आला आहे. त्याचा फायदा 2 लाखांहून अधिक मच्छीमारांना होणार आहे. हातमाग, वस्त्रोद्योग, हातमागाचं कापड आणि हस्तकला क्षेत्रालाही या निर्णयाचा लाभ होणार असून इचलकरंजी, सोलापूर आणि पैठण इथला वस्त्रोद्योग, कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक हस्तकला उद्योग अशा विविध क्षेत्रातील 11 लाखांहून अधिक कामगार आणि कारागिरांना जीएसटी दर कपातीमुळे फायदा होणार आहे.
गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्रायल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाईनच्या कैद्यांची आणि इस्रायलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्रायलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्याचं हमासनं म्हटलं आहे. मात्र सैन्य माघारी आणि गाझामधल्या राजकारणातला सहभाग याबाबत हमासनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सर्व प्रकारच्या मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या येत्या 1 नोव्हेंबरपासून आयातीवर 25% शुल्क लादण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक ट्रक चालक म्हणून काम करतात आणि ट्रक वाहतूक उद्योग हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सनं म्हटलं आहे. मेरी ब्रुन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना शरीरक्रिया शास्त्रातल्या क्रांतिकारी संशोधनासाठी 2025 या वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे स्वयंप्रतिकार आजारांवर उपचार करता येणार आहेत आणि ते पूर्ण बरेही करता येणार आहेत. यासोबतच कर्करोग आणि स्टेम सेल प्रत्यारोपणानंतरची गुंतागुंतही टाळता येणार आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेच्या संघानं न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय मिळवला. इंदोरमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 232 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेनं 41व्या षटकातच 4 गडी बाद 234 धावा केल्या. आज इंग्लंड आणि बांगलादेश संघांदरम्यान सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान. देशातील सर्व राज्यांमध्ये मतदार यादीची सखोल पडताळणी मोहीम राबवणार मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. भारत मोबाईल काँग्रेसचं उद्या नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा आजपासून मुंबईत प्रारंभ. आकाशवाणी पुणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.